श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 38वां। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रित त्रितापहरा नमन गुरुवरा तव पाया प्रणत पारा परम उदारा शरणागत भक्तोद्धारा करावया लोकोपकारा त्वावतारा धरियेले जय जयाजी द्वैत दलना जय जयाजी भक्त मन मोहना जय जयाजी भवापहरणा जय करुणाघना गुरुराया कोठील भाग्य आले फळा जेणे हे चरण पाहिले डोळा भोगिला समागम सुख सोहळा गेली ती वेळा परती नये केवळ ब्रह्माची जी मूस ओ तूनी शुद्ध स्वरूप रस आकार लीजी मूर्ति सुरस तीच की संतावत साई साई तोची आत्मा राम तोची पूर्णानंद धाम स्वये अवाप्त सकल काम करित निष्काम भक्त तास जो सर्वधर्म विधारक ब्रह्मक्षात्र तेज एक तया सह मृत्युचा घोटक लक्षण हे त्रोटक जयाचे जन्म मरणादि संबंध तोडी तडतडा जो हे बंध दयामी जड अंध साष्टांग वंदन करी तसे गताध्यायी अति आवडी वर्णिली साईनाथांची चावडी आता ये अध्यायी हंडी परिसाखंडित सुखदाई तान्हे बाळ खाऊ जाणे काय खाऊ ते नेणे दूध वा कवळ लावणी भरवणे काळजी घेणे मातेने तैसीच माझी साई माता लेखणी लेववुनी माझी हाता लिहवुनी घेई हा प्रबंध आयता आवडी निज भक्ता कारणे युगायुगाचे सिद्ध साधन मानव धर्म शास्त्री वचन कृती तप त्रेती ज्ञान द्वापरी यज्ञ दान कली सदा सर्वदा दान धर्म क्षुधा शांति परम वर्म अन्नदान नित्य नेम कर्मात्म जैसे आपण तैसे चैतरा जाणील अंतरा तोची भला आचार धर्मा माजी प्रधान अग्रगण्य अन्नदान पाहू जाता तया होऊन काही नान श्रेष्ठत्वे अन्नची जीवे जगाया साधन अन्नांतरलीन अवसानी वेळी अवेळी येता अतिथी अन्नदाने सुख वावा गृहस्थी अन्ना वीण जे माघारा लाविते अचूक दुर्गती आमंत्रिती वस्त्रपात्रादी दानी विचार अन्नदानी नलगे आधार कोणी कधी येवो दारावर बरवाना नादर तयाचा ऐसी अन्नदानाची महती एतदर्थ प्रमाण श्रुती म्हणूनी बाबाही अन्न संतर्पिती लौकिक रीती आचरिती पैसा अडका इतर दान अपूर्ण अन्न दाना वीण कायसे उडुगण शशी विहीन शोभे का पद का वीण हार षड्रसानी जैसे पुण्यात पुण्य अन्नदान शिखर शोभेन कळसावीण कमल विहीन सरतैसे भजन जैसे प्रेमावीण कुंकमावीण सुवाशीण सुस्वरावीण गाण्याचा शीण तक्र अलवण स्वादू त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन अंधपंगू बधिर दीन तयाला आधी घालावे अन्न आप्तेष्ट जन त्या मागे आता बाबांच्या हंडीची कल्पना साधारणत जिज्ञा सुजना प्रीत्यर्थ मशिदीचिया अंगणात सूल एक मोठी रचित वरी विस्तीर्ण पातेले ठेवित पाणी ते नियमित घालुनी कधी मिठे चावल करीत कधी कधी कणिकेची मुटकुळी वळीत वरांनी शिजवीत डाळीच्या कधी करूनी कणिकेचे रोडगे अथवा थापूनी कणिकेचे पानगे सोडीत शिजत्या वरणात अंगे मुटकुळ्यांसंगे हळुवार मसाला ब्राह्मणही सेविती पुरोडाशा सशास्त्र हिंसाही म्हणती तैसेच मुल्लासा आज्ञा पूर्ण करुणी शास्त्रोक्त मंत्रोच्चारण बाबाही करवीत अजाहनन विधी विधान पुरस्कार सर कधी मोठी कधी लहान हंडीचे या प्रकार दोन तिये माझी शिजवुनी अन्न करवीत भोजन अन्नार्थिया पन्नास जणा पुरेसे अन्न पुरवी जीती हंडी लहान जियत शंभर पात्रे जेवून उरे जई अन्न ती मोठी तदर्थ आपण वाणियाकडे स्वये खमंग बनवीत खाद्य स्वये टिंबुनी कणकीचे गोळे करूनी संवा हात बेटोळे लाटुनिया मग ते सगळे करीत पोळे विस्तीर्ण जोन प्रसाद पाठवीत माळसापती ते आणिक तात्या ते आरंभी मग ते शेष सकळ अन्न बाबा वाढीत निज हस्ते करून गरीब दुबळे तृप्त करून सुख समाधान पावत ते अन्न सेविती उल्लास वृत्ती वरी बाबा आग्रह करीती घ्या घ्या म्हणती प्रीतीने काय तयांचे पुण्य गहन जया हे लागले तृप्ती भोजन स्वये बाबा जा ओगरिती अन्न काय ते धन्य भाग्याचे येथे सहज येईल आशंका प्रसाद म्हणून भक्तानेका निःशङ्क मने कावाटीत तरी आशंके करिती हे साहस प्रसादी लाल सात्या देती गुरु स्वये प्रसाद देता सेव्या सेव्याचा विकल्प येता शिष्य पावे निजात्म घाता अदपाता ते जाई या तत्वाची कोठवर जाण जाहली आपुल्या भक्ता लागून म्हणून थट्टा विनोदे करून बाबा हे आपण अनुभवित ये अर्थीची अल्पवार्ता आठवली जी लिहिता लिहिता श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ता निज हितार्थाला गुण आली एकदा एकादशी बाबा वदती दादांपाशी कोराळ्या हुनी सागोतीशी अणविशिका मज लागी तदर्थ साईनी रुपये काढले दादांपाशी मोजू दिधले जातीने जा आज्ञा पिले तूच हे केले पाहिजे नामे गणेश दामोदर उपनाम जयाचे केळ कर जन जाणोनी ते वयस्कर दादाच सर्व संबोधिती हरिविनायक साठ्यांतेश्वशुर साईपदी प्रेम अनिवार ब्राह्मण ब्रह्म कर्मी आदर आचार विचार संपन्न करिता रात्रंदिन निज गुरु सेवा धणीन पुरे जयांचा जीवा तया सया आज्ञेचा नवलावा नकळे वाटावा कैसेनी जयाची गात्रे अविकळ जया पूर्वाभ्यासाचे बळ तयाचे मन कधी न चंचळ बुद्धी ही अचळ गुरुपदी धन धान्य अर्पण केतन वेद दक्षिणा दान गुरुवाज्ञेचे अनुष्ठान गुरु संतोषण दक्षिणा काया वाचा मनादिकांची करिजो पुरवंडी सर्वांची अंती जो साधी गुरु कृपेची प्राप्तितयाची निज श्रद्धा मगती आज्ञा वंदुनी शिरी कपडे करूनी आले सत्वरी निघाले जाऊ त्या गावावरी तव माघारी बोलाविले अरे ही खरेदी करावयास कोणास तरी पाठ विनास म्हणाले जाण्या येण्याचा त्रास उगीन सायास करावे मग ती सागोती आणावयास दादांनी पाठविले पांडुगण्यास इतक्यात बाबा वदती दादास पाहा त्या समयास कायते पांडू व्रतवितया समाघारा असो पुढे हे त्या काळी आली हंडी बनविण्याची उकळी सुलीवर देग चढविली सागोतीरी चविली बाबा ती पुंकीत बैसले गाव सगळा त्यांना अंकित कोणीही आनंदे बसता पुंकीत परी बाबांच्या आते विरहित साले नाही हिम्मत कवणाची अन्नही रांधुनी आणावयास आज्ञाच करण्या अवकाश परम सोत्कंठ साईच दास साईच उदास एत दर्थ उदास म्हणणे तेही नसार्थ स्वयं पाकी जया स्वार्थ तो इतरात कष्ट विलखी मर्थ अन्नदानार्थ पर किया निज निर्वाह पोटा पुरी स्वये जो मागे माधुकरी हिंडे तदर्थ दारो दारी मागे भाकरी चत्कोर तो सकरावया अन्नदान सोशील जेव्हा कष्टापण तेव्हाच जनहे शिकती जयाचे नी वस्तु स्वये हाती घेऊन करीत दरदाम कसून कोणी जाऊन शके छकवून गर्व हरून जातसे ऐसा हिशे भी आव घालिती पैहिन तेथे जाऊ देती पास मागता दहा देती दाम चुकविती हातो हात स्वये कामाची मोठी हौस दुजियाने केले न चले त्यास न धरती कधी कुणाची आस परी न त्रास कवणाचा तत्व बाबांपाशी होते जागृत अहर्निशी म्हणून या हंडीचे कार्यासी सायन कोणाशी मागत हंडीच काय धुनी चालगत सर्पणाचे खोलीची भिंत पूर्व भागाची तीन चतुर्थ स्वहस्त रचित बाबांची महादूकरी कर्दमगारा बाबा थापी घेऊन निज करा रचित विटांचा थरावर थरा भिंती उभारावयास आणि बाबा काय न करीती मशी कफनी लंगोट शिवती आसन ठेविती कवणाची हंडी तूनी येता ಕಾಲವರಢವಳಿತ ಪಾಹುನಿ ತಪ್ಪೇಲೆ ಖತ್ತ ಕತ್ತಲೆ ಢವಣ್ಯಾಸೆ ಯೋಗ್ಯ ಸಾಲೆ ನವಲ ಬಾಬಾ ಐಸಿಯಾ ವೇಳೆ ಅಗಾಧ ಲೀಲೆ ದಾವೀತ ಕೋಠೆ ರಕ್ತ ಮಾಂಸಾಚ ಹಾತ ಕೋಠೆ ತಪೇಲೆ ಪ್ರಖರ ರಖ ರಕ್ಷಿತ ಪರಿನ ಭಾಜಲ್ಯಾಚಿ ಕೂಣ ಯತ್ಕಿಂಚಿತ ನ ಭಯ ಭೀತ ಮುಖ ಚರ್ಯಾ ಜೋ ಭಕ್ತಾಂಚಿಯಾ ಪಡತಾ ಮಸ್ತಕಿ ತಾತ್ಕಾಳವಾರಿ ತ್ರಿತಾಪ ಸಮಸ್ತಕಿ ತಯಾಸಿ ಕೈಸೆ ದುಃಖವಾವೆ ಪಾವಕಿ ಮಹತಿ ನಠಾಬುಕಿ ಕಾಯತಯಾ ಬಿಜಲಿ ಡಾಳ ಪಾಠ್ಯಾವರತಿ ಘಾಲುನಿಯಾಸ್ವಯೇ ನಿವಡಿತಿ ಸ್ವಯೇ ವರವಂಟ ಘೇವೂನಿ ವಾಟಿತಿ ಮುಗವಡ್ಯಾ ಬನವಿತಿ ನಿಜ ಹಸ್ತೆ ಮಗತ್ಯಾ ಹಂಡಿತ ಹಳೂಚ ಸೋಡಿತಿ ಖಾಲಿನ ಲಾಗಾವ್ಯ ಮಣುನಿ ಘಾಟಿತಿ ತಯಾರ ಹೋತ ಹಂಡಿ ಉತರಿತಿ ಪ್ರಸಾದ ವಾಟಿತಿ ಸಕಳಿಕಾ ಸಕಳಿಕಾ ಕಾ ಮಣತಿಲ ಶ್ರೋತೆ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ತೋ ಯವನ ಹೋತೆ ಮಗೈಸಿಯಾ ಅಧರ್ಮಾಚರಣಾತೆ ಜಹಲೆ ಕರವಿತೆ ಕೈಸೇನಿ ಯಾ ಶಂಕೇತೆ ಏಕಚಿ ಉತ್ತರ ಧರ್ಮಾಣಿ ಅಧರ್ಮ ವಿಚಾರ ಸಾಯಿ ಪಾಶಿ ಹೇ ಸಾಚಾರ ನಿರಂತರ ಜಾಗತ ಹಂಡಿ ತೀಲ ಶಿಜಲೇಲೆ ಪದಾರ್ಥ ಘ್ಯಾವೆತ ಸರ್ವಾನ್ನಿ ಸೇವನಾರ್ಥ ಐಸಾ ದುರಾಗ್ರಹ ಯತ್ಕಿಂಚಿತ ಸಾಯಿನ ಧರಿತ ಕಿಂಹಾಹಿ ಪರಿತೋ ಪ್ರಸಾದ ಭಾವಾ ಪ್ರಾಪ್ತ ಐಸಿಯಾ ಸದಿಚ್ಛೆ ಜೇ ಜೇ ಪ್ರೇರಿತ ತಯಾಂಚಿ ಕೇವಳ ವಾಸನಾ ಪುರವೀತ ಪ್ರಪಂಚನ ಕರೀತ ಕೆಮ್ಮಾಹಿ ಶಿವಾಯ ಠಾವಿ ಕೋಣಾ ಸಜ್ಞಾತಿ ಮಶೀದಿ ವಸತಿ ಯವನ ಮಣತಿ ಪರಿತಯಾಂಚಿ ಆಚರಿತಿ ರೀತಿ ಪಾಹುನಿ ಜಾತಿ ಕಳೇನಾ ಭಕ್ತ ಜಯಾಸ ದೇವ ಮಾನಿತಿ ಜಯಾಚಾತೆ ಪದರ್ಜಿ ಲೋಳತಿ ತಯಾಚಿ ಅವಲೋಕಿತಿ ಕಾಯ ಜಾತಿ ಪರಮಾರ್ಥ ಪ್ರಾಪ್ತಿ ಧಿತ್ಯಾಂಚಿ ಇಹಾ ಮುತ್ರಿ ಜೋ ಬಾಣಲಾ ವಿರಕ್ತಿ ವಿವೇಕ ವೈರಾಗ್ಯ ಜಯಾಚಿ ಸಂಪತ್ತಿ ಕಾಯತಯಾಚಿ ಪಹಾಣೆ ಜಾತಿ ಪರಮಾರ್ಥ ಪ್ರಾಪ್ತಿ ಧಿತ್ಯಾಚಿ ಧರ್ಮಾಧರ್ಮಾತೀತ ಸ್ಥಿತಿ ಜಯಾಚಿ ಶುದ್ಧ ಆನಂದ ವೃತ್ತಿ ಕಾಯತಯಾಚಿ ಪಹಣೇ ಜಾತಿ ಪರಮಾರ್ಥ ಪ್ರಾಪ್ತಿ ಧಿಕ್ಯಾಚಿ ಐಸೆ ಹೇ ಬಾಬಾಂಸೆ ಚರಿತ ಮೀ ತೋ ಗಾಯಿ ನಿಜ ಸುಖಾರ್ಥ ಅಸೇಲ ಕೋಣ ಶ್ರವಣಾಚಿ ಅರ್ಥ ಪುರೇಲ ಹಿ ಭಾವಾರ್ಥ ತಯಾಚಾ ಅಸೋಯಾ ಕಥೆಚೆ ಅನುಸಂಧಾನ ರಾಹಿಲೆ ಮಾಗೇಚ ಪಹಾ ಪರತೂನ ಬಾಬಾ ದಾದಾಂಸ ಅನುಲಕ್ಷೂನ ವದತಿ ಅವಧಾನ ದ್ಯಾತೆ ಥೇ ಖಾರ ಪುಲಾವ ಆಹೆ ಕೇಲಾ ಪಾಹಿಲಾಸ ಕಾ ಕೈಸಾ ಝಾಲಾ ದಾದಾನ್ನಿ ಉಪಚಾರಾರ್ಥ ನಾವಾಜಿಲಾ ಹೋ ಹೋ ಚಾಂಗಲಾ ಮಣೂನಿ ದಾದಾ ಪುರಾಣೇ ಭಕ್ತ ವರಿಷ್ಠ ಸ್ನಾನ ಸಂಧ್ಯಾ ನಿಯಮ ನಿಷ್ಠ ಪಾಹತಿ ಸದಾ ಶಿಷ್ಟಾಶಿಷ್ಟ ತಯಾನ ಹೇ ಇಷ್ಟವಾತಲೆ ನಾಹಿ ಕಧಿ ದೃಷ್ಟಿ ದೇಖಿಲಾ ನಾಹಿ ಕಧಿ ಜಿಂಭೆ ತಾಕಿಲಾ ಐಸಿಯಾಸ ಕೈಸಾ ಮನಸಿ ಚಾಂಗಲಾ ಮಣತಿ ದಾದಾಲ ತಮ ಬಾಬಾ ಕಾಣ ಕೀರೆ ಡೇಗಿತ್ ಝಾಕಣ ಪಹಾಕಿಯಾತ ಹಾತ ಘಾಲೂನ ಮಗಸ್ವಯತಯಾಂಚ ಹಸ್ತ ಧರೂನ ಖುಪಸಿತಿಯಾ ತೂ ನಡೆಗೀಚ ಪುಡೇ ಶಿರಡಿ झाले क्षेत्र परम पवित्र यात्रार्थिया तेने हंडीचे कारण सरले नैवेद्य इतुके येऊ लागले त्यात चिफकीर फुकरे झाले उरू लागले अन्न बहु आता कथितो आणिक कथा परिसता आनंद होईल चित्ता आराध्य वस्तूचा अनादर करिता बाबा निज चित्ता अप्रसन्न करूनी काही तरी अनुमान कोणी साई समणती ब्राह्मण कोणी तया मुसलमान ज्ञाती विहीन असता तो नाही जयाचे ठाव ठिकाण कवण्या ज्ञाती किंवा जनन कवण माता पिता हे ज्ञान मुसलमान ब्राह्मणवा असता जरी मुसलमान कैसे मशिदीत अग्न्याराधन असते काते तुलसी वृंदावन घंटा वादन सहता का करू देता शंख स्फोरण सवादित्र कथा कीर्तन टाळ घोळ मृदंग वादन हरिनाम गर्जन मशिदी असता जरी मुसलमान मशिदीत स्वये बैसून करू देता का गंध चर्चन तेथ सह भोजन करिता का असता जरी मुसलमान असते काय सविंध कान निज पल्लव चे दाम वेचून करिता का जीर्णोद्धारण देवळाचे धारण करिता का स्नानोत्तर महावस्त्र पीतांबर उलट आराध्य दैवती अनादर झाली आक्षण भर खपत नसे ये अर्थीची बोधक कथा आठवली जी लिहिता लिहिता सादर करीतो अति विनीतता स्वस्थ चित्ता परिसिजे पहा एकदा ऐसे घडले बाबा लेंडी हुनी परतले मशिदीसी येऊनी बैसले भक्त पातले दर्शना त्यातची बाबांच्या बहुप्रीतीचे होते भक्तवर चांदोरकर साचे आले भुकेले दर्शनाचे बिनिवाल्यांचे समवेत नमस्कारोनी साईनाथा सन्मुख बैसले ते उभयता चालल्यासता कुशल वार्ता बाबा अवचिता रागावले म्हणती नाना तुझ कडून व्हावे कैसे हे विस्मरण हेच काय त्वा केले संपादन मज समे दिन घालवून त्वाजी माझी केली संगती अखेर तिची हीच कागती ऐसी कैसी परिसोनी नाना अधोवर पदर पसरिले पुसिले भरले तारागे वर्षानुवर्ष माझी संगती असता तुझी हे कागती काय झाले तुझी आमती बाबा वदती नाना ते कोपर गावी कधी आला वृत्तांत काय वाटेसी घडला मार्गात मध्ये कोठे उतरला टांग हाकिला की थेट नवल काही घडले वाट साध्यंत परिसावे ऐसे वाटे सांग पा झाले काय कोठे असो मोठे सानवा ऐसे परिसताना नाकू मजले तात्काळ त्यांचे तोंड उतरले जरी बोलावया मनी शरमले तरी ते केले लपवा लपवी नचले येत मनात केले हे निश्चित मग जे घडले ते साध्यंत नाना सांगत बाबा ते असत्य चाले ना साई प्रती असत्य नाही साईची प्राप्ती असत्य जाणे अधोगती अंती दुर्गती असत्ये गुरुवंचन महादुष्कृती पापास नाही तया निष्कृती जाणून नाना बाबांप्रती घडलेले कळविती साध्यंत म्हणती प्रथम तांगा ठरविला थेट शिर्डीचा ठराव केला गोदा तटीचा दत्त अंतरला बिनीवाल्यांना त्या योगे बिनीवाले दत्त भक्त लागता दत्त मंदिर मार्गात उतरावे खाली दर्शनार्थ दत्ताचा परी होती मजला घाई मीस तया ते केली मनाई शिर्डी हून परतता पाही घेता हे येईल दर्शन ऐसा होऊन पुढे करिता गोदा स्नान कंटक मोठा पायी ऋतून मार्गी अत्यंत जहला क्षीण काढिला उपटून प्रयत्ने तव बाबा देती इशारा बरी ही नवे ऐसी त्वरा सुटला काट्यावरी तू बरा करूनी अनादरा दर्शनी दत्ता सारिके पूज्य दैवत असता सहज मार्गी तिष्ठत अभागी जो दर्शन वर्जित मी काय पावत तयासी आता असो शिदी माझी साई समवेता कायती अपराण भोजन पावनता भक्त प्रेमळता साईची माध्यान्ह पूजा झाली आवरती प्रत्यही होता बाबांची आरती भक्त जन जव माघारा परतती उदितव देती शिदी
ग्रासो ग्रासी समाधान भागवावया मार्गना
ते चिकी होईल कथा निवेदन श्रोती निजावधान राखावे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते हंडी वर्णनम नाम अष्टत्रिंशत्तमोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।